हिट्स 93.5 वर रेड एफ एम वर 8:31 ची वेळ. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये वेळ झाली आहे आजच्या दिवशी इतिहासामध्ये काय झालं होतं जाणून घेण्याची. आजच्याच दिवशी पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार बळवंत पांडुरंग किर्लोस्कर म्हणजेच अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा 1843 मध्ये जन्म झाला होता. खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या रंगभूमीला ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या ईश्वर तुल्य आहेत. सलाम करत त्या सगळ्या गोष्टींना. आणखीन एका दिग्गज गोष्टीबद्दल बोलूयात, माणसाबद्दल बोलूयात. इतिहास संशोधक आणि संग्राहक दत्तात्रय बळवंत पारसनीस यांचं दुःखद निधन 1926 मध्ये आजच्याच दिवशी झालं होतं. मीना कुमारी यांचं दुःखद निधनही आजच्याच दिवशी झालं होतं. 1972 होत असाल आणि भारतीय पहिल्या जगवार विमानानं आकाशामध्ये झेप घेतली होती आजच्याच दिवशी 1982 साली. आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दिनाला सलाम करत मॉर्निंग नंबर वनमध्ये भुला देना मुझे फ्रॉम माशिकी टू एन्जॉय बजाते राहो.